कथा एका ज्येष्ठ शिक्षण तपस्वीची. 1946 मार्च महिन्यात आप्पा पिंडसे पंजाबमध्ये गेले होते. त्यानंतर पेशावर आणि खैबरखिंड या ठिकाणीही गेले. तिथे त्यांना राणा रणजित सिंहांचे शूर सेनानी हरिसिंह नलुआ यांच्या चरित्राबद्दल माहिती मिळाली. तिथेच त्यांची डॉक्टर अवतार सिंह या शीख अभ्यासकांची ओळख झाली. शीख समाजाचे नेते मास्टर तारा सिंह यांचे नातेवाईक असलेले हे डॉक्टर अवतार सिंह स्वातंत्र्य सैनिक होते. फाळणीनंतर ते पुण्यात खडकीला येऊन राहिले. त्यांनी आप्पांच्या हरिसिंह नलुआ या चरित्राला सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, श्री विनायक विश्वनाथ पेंडसे यांनी लिहिलेलं हरिसिंह नलुआ यांचं चरित्र हा महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील नात्याचा महत्त्वाचा दुवा आहे. आजचे शीख आणि आजचे मराठे यांच्यामध्ये सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक संबंध कसे निर्माण होतील याबाबत हे पुस्तक नक्की मार्गदर्शन करेल. श्री गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर पंजाबमध्ये आक्रमकांनी चालवलेले आर्थिक, धार्मिक आणि राजकीय जुलूम पराकोटीला गेले. धुळीला मिळालेल्या जनतेच्या ठिकाणी अत्याचार करणाऱ्यांपासून आत्मसंरक्षण करण्याची हिंमत आणि नैतिक धैर्य शिल्लक राहिलं नव्हतं. आक्रमक इतके उन्मत्त झाले होते की जनता ही गुलाम समजली जाऊन त्यांची संपत्ती, घरदारं आणि विशेषतः तरुण स्त्रिया ही आपली खाजगी आणि वंश परंपरागत मालमत्ता आहे असं ते समजू लागले. श्री अवतार सिंह पुढे म्हणतात, या दरोडेखोरांच्या टोळ्यांनी मुलं आणि स्त्रिया पळवाव्यात हा प्रकार नित्याचा होऊन बसला. तलवारीच्या धारेवर धरलेल्या जनतेला गुलामगिरीत जगण्यापासून पर्याय नव्हता. अशा नैराश्यमय स्थितीत आक्रमकांच्या नांग्या ठेसून त्यांनी देशाची केलेली हानी भरून काढण्याचे काम हरिसिंह नलुआ यांनी केले. त्यांचं शौर्य, धैर्य, दृढनिष्ठा आणि धवल चारित्र्य यामुळे या गोष्टी घडून आल्या. हा सर्व इतिहास श्री पेंडसे यांनी अत्यंत बोलक्या रीतीने चित्रित केला आहे. श्री पेंडसे यांनी जे परिश्रम घेतले आहेत त्यावरून त्यांचा हरिसिंह नलुआ यांच्याबद्दलचा आदर तर व्यक्त होतोच, पण शीख समाजाविषयीचं प्रेमही प्रकट होतं. त्याबद्दल आजचा आणि उद्याचा शीख समाज त्यांना सदैव धन्यवाद देईल. आज सारं जग आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विषमतेच्या झगड्यांमधून जात आहे. अशा परिस्थितीत नवे सरदार हरिसिंह, नवे शिवाजी महाराज आणि निस्वार्थ अशा पवित्र खालसा हरिभक्त योद्ध्यांची आवश्यकता आहे. तसं झालं तरच जगाचं तारण करणारी शक्ती निपजेल आणि खऱ्या धर्मावर उठलेल्या, सभ्यता आणि सन्मान यांचा स्वाहाकार करणाऱ्या दुष्ट शक्तींचा नायनाट होईल. सरदार हरिसिंह नलुआ यांच्या शुद्ध चारित्र्याचा अवतार सिंगांनी उल्लेख केला आहे. त्याबद्दलची एक हृदयस्पर्शी कथा आप्पांनी लिहिली आहे. खैबरखिंडीत चीना नावाचं एक छोटं गाव आहे. त्या गावचे रहिवासी हरिसिंहांबद्दल गोष्टी करत होत्या. चार चार पठाणांशी तो एकटा लढतो, त्यांना हुलकावण्या घेऊन निघून जातो असं वर्णन चाललं होतं. घरात एक 18 वर्षाची मुलगी होती. तिने विचारलं, अरे तुम्ही पठाण असून दुश्मनांची स्तुती करता, तुम्हाला लाज वाटत नाही का? मी जाऊन बघतेच की हा हरिसिंह आहे तरी कसा. ती सरळ आपल्या घरातून चालत निघाली आणि पेशावरला येऊन हरिसिंहांच्या राजवाड्यासमोर उभी राहिली. पहारेकऱ्यांनी विचारलं, कोण ग, तू कोण? तिने उत्तर दिलं, मी जखाखेल जमातीची चीना गावची मुलगी आहे. सेनापती हरिसिंहांना भेटायला आली आहे. माझ्या मनात घातपात नाही, माझी झडती घ्या. शिपायांनी उत्तर दिलं, अगं बये, आमचा सेनापती काय बाईच्या हातून मरेल की काय, जा आत. मुलगी आत गेली. हरिसिंहांनी विचारलं, मुली तुझं काय काम आहे? ती म्हणाली, तसं काम नाही, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचे दुश्मनसुद्धा तुमची स्तुती करतात. माझ्या मनात असा प्रश्न उत्पन्न झाला की तुमच्या आईनं तुमच्यासाठी कोणती बरं अंगाई गीतं गायली होती म्हणून शत्रूलासुद्धा तुमचं गुणगान करावंसं वाटतं. असा हा पुत्र जिच्या पोटी जन्माला आला त्या आईला माझे प्रणाम. माझी इच्छा आहे की मलासुद्धा आपल्यासारखा उमदा शूर पुत्र व्हावा. इतक्या नाजूक शब्दांनी व्यक्त केलेलं हे मनोगत हरिसिंह समजले. ते चटकन उठले. त्यांनी त्या युवतीला वाकून प्रणाम केला आणि म्हणाले, माईजी आपण मलाच आपला मुलगा समजाना म्हणजे आपली इच्छा पूर्ण झाल्यासारखी होईल. ती तरुणी चकित झाली. काही वेळ स्तब्ध राहून म्हणाली, मी समजले. ज्याला परस्त्री आईसारखी वाटते त्यालाच आपल्यासारख्या पुत्राचा लाभ होतो. ती तरुणी आपल्या गावी निघून गेली. पुढे तिचं लग्न झालं. तिला मुलं झाली, नातवंड झाली. एक दिवस तिनं सर्वांना बोलावलं आणि विचारलं की तुम्हाला एक थोरला भाऊ आहे, माहिती आहे का? त्याचं नाव हरिसिंह नलुआ. मुलं म्हणाली, तो आमचा भाऊ असेल तर त्याची मौत आणि सुतक आम्ही पाळलं पाहिजे. तेव्हापासून या कुटुंबाने नलुआ खेल हे नाव धारण केलं आणि ते हरिसिंह नलुआची पुण्यतिथी साजरी करू लागले. असं सांगतात की आजसुद्धा या घराण्यात ही पुण्यतिथी पाळली जाते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी सन्मानाने परत पाठवलं या कथेची आठवण करून देणारी ही हरिसिंहांच्या चारित्र्याची कथा आहे.